chinimandi.com पॉडकास्ट। उत्तर प्रदेश ऊस विभाग शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सज्ज। ऊस आयुक्त उत्तर प्रदेश ऊस आणि साखर आयुक्त संजय आर भूसरेड्डी यांनी सांगितले की उत्तर प्रदेश सरकार ऊस शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कटिबद्ध आहे। त्यांनी सांगितले की याबाबत ऊस शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना ऊसाच्या शेतीचे नवे वैज्ञानिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून ऊस विकास विभागाकडून अनेक ठोस पावले उचलली गेली आहेत। विभागाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील लाखो ऊस शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे। राज्य सरकार म्हणाले की ऊस थकबाकीबाबत सरकार गंभीर आहे, त्यामुळे राज्यातील अनेक कारखान्यांकडून थकबाकी भागवली जात आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या कुशल नेतृत्वामध्ये सध्या सरकारचे गठन झाल्यानंतर मंत्री साखर उद्योग तथा ऊस विकास सुरेश राणा यांच्या दिशानिर्देशांनुसार प्रदेशातील ऊस शेतकऱ्यांच्या थकबाकी भागवण्याला प्राधान्य देऊन 2017 ते 2020 मध्ये आतापर्यंत ऊस शेतकऱ्यांना 1,00,000 करोड रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्यात आली आहे।